मंडळी, लावणी मराठी रसिकांपर्यंत पोचली ती मराठी चित्रपटांमधून. मध्यंतरीचा बराचसा काळ मराठी चित्रपट हे तमाशापट होत गेले. हो, पण सिनेमातली लावणी आणि पारंपरिक बादाची लावणी याच्यामध्ये फरक आहे बरं का. त्यातला मुख्य फरक तुम्हालाही ठाऊक आहे की सिनेमामध्ये लावणी गाणारी वेगळी असते आणि नाचणारी वेगळी असते. पण या पारंपरिक बादात मात्र जी मुलगी लावणी नाचते तीच मुलगी लावणी गाते. आता सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा या लावण्या बसून केल्या गेल्या तेव्हा तिला बैठकीची लावणी म्हटलं आणि नंतर हाच संपूर्ण प्रकार जेव्हा उभ्यानं सादर केला गेला तेव्हा तिला खडी लावणी म्हटलं गेलं. तेव्हा पाहूया आणि आस्वाद घेऊया पाहून जिची अदा झालाय तुम्हीही फिदा अशी सुरेखा पुणेकर आणि तिनं सादर केलेली नाशिकच्या नारीच्या शृंगाराचं नखशिखांत वर्णन करणारी खडी शृंगारिक पारंपरिक लावणी.
Thank you. अशी चपळ मारतिया पुढे रस्त्यात मैतर हुबा हुबा पुढे रस्त्यात मैतर हुबा हुबा पुढे रस्त्यात बाई पुढे रस्त्यात पुढे रस्त्यात ही राग मन गटी